प्रार्थनेद्वारे देवाकडे आपण पाहूया। हे आमच्या महान देवा, खरंच जेव्हा मी ह्यावर मनन करतो तेव्हा प्रत्येक हृदयाला देवापा बोचणी मिळते, कारण जसं आम्ही वेळेबाबत विश्वासू राहायला पाहिजे तसं देवापा आम्ही बऱ्याच वेळेस राहत नाही, जे कम्प्लेसन्सी किंवा आळशीपणा, देवापा दिशाहीनपणा, हेतुपूर्व आमचं जीवन नसतं, असंच पाण्यावर तरंगत असं दिशाहीन हेतुहीन देवापा, पण तुझ्या वचनातून पुन्हा एकदा तू आम्हाला हेतू आमचा दाखवतोस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि आम्ही आहोत तसे तुझ्या हाती पडतो। देवापा आम्हाला यासाठी माफ कर, आम्हाला देवापा खरंच आमचं जे जीवन आहे ते आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, हे तुझ्यापासून आलेली देणगी आहे, काही दिवसांसाठीच आहे ते, देवापा त्याचा अंत कधी होईल ते देखील आम्हाला माहीत नाही, म्हणून देवापा फार गांभीर्याने जे आहेत ते दिवस देवापा तुझ्यापासून आलेले आहेत म्हणून तुला धन्यवाद देत, तुझ्या सुवार्तेचं गांभीर्य शिष्यत्व स्वतः बनून इतर शिष्यत्व इतरांना शिष्यत्व मध्ये आणावं, ह्या परत देवापा आमचा वेळ खर्ची पडू दे अशी आमची तुझ्याकडे प्रार्थना आहे देवापा। इथून पुढचा वेळ तुझ्या हाती देतो ही लहानशी विनंती, येशू ख्रिस्ताच्या गोड जिवंत नावात मागतो, म्हणून तू आहे। कदाचित तुम्हाला आयडिया नसावी की माझा सेशन कशाबद्दल आहे, माहित आहे की नाही? माहीत असतं तर कदाचित जास्त तरुण आले असते, पण थोडीशी हिंट तुम्हाला देतो की सर्वसाधारण एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किती स्टेज असतात? जन्मन, हां, तीन स्टेज, बरं सांगा कोणते तीन स्टेज? सुरुवात जन्मन, हां, प्रौढ, बालपण, तरुणपण आणि प्रौढपण। आणि प्रौढपण म्हणजे कधी होतं बरं, त्याला रेकग्निशन कधी मिळते प्रौढ झालेला आहे तो? 12 वर्षात। तुम्ही एकदम इब्री संस्कृती एका प्रकारे आपल्या इंडियन सोसायटीमध्ये कसं पाहतात लोक की खरंच आता हा बालिश राहिला नाही किंवा हा नुसता असं इकडं तिकडं भटकणारा आता तरुण राहिला नाही, हा आता काय झालेला आहे डॅश? हा, जेव्हा त्याचं काय होतं बँड, जेव्हा त्याचं लग्न होतं तेव्हा मग सगळ्यांचं टेन्शन मिटतं घरातल्या लोकांचं की आता हा झाला सेटल, हा झाला सेटल। बरं, मग असे ह्या तिन्ही स्टेजमध्ये सगळ्यात जास्त कालावधी कोणत्या स्टेजला? बरोबर। आणि एका दृष्टिकोनातून पाहिलं की बालपण, तारुण्य आणि मग वैवाहिक जीवन असं आपण सांगू शकतो, की मग एकदा लग्न झालं की मग त्याचं जीवन जे आहे त्याच्यामध्ये बरेचसे बदल होतात, मुलं होतात आणि मग कौटुंबिक जीवन हे बहुतांश करून त्याचा जीवनाचा भाग जो आहे तो कुटुंब वत्सल आणि कौटुंबिक जीवन आणि त्याच्यामध्ये पार पडतो। तर किती महत्वाचं आहे मग ते, त्याच्यासाठी तयारी करणं किती महत्वाचं आहे? थोडं, मीडियम, जास्त? जास्त, बरोबर। आणि बायबल आपल्याला असं त्याबद्दल असंच सोडतंय का की नाही, आता तुम्ही तुमच्या परीने आजमावून पहा आणि तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही तयारी करा, किंवा काय बायबल आपल्याला सांगतं त्याबद्दल? बायबल सांगतं आपल्याला, आणि कारण ते एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे सज्ज करण्यास बायबल समर्थ आहे। पूर्णपणे सज्ज म्हणजे प्रत्येक सत्कर्माला सज्ज करण्यासाठी बायबल आपल्याला तयार आहे। तर मग तारुण्याच्या दिवसात कसं जगायचं आणि वैवाहिक जीवनामध्ये कुटुंबामध्ये कसं जगायचं, ह्या बहुतांश जो कालावधी असणार आहे कौटुंबिक जीवनामध्ये, तर त्याची तयारी पण कशी करायची बायबल आपल्याला शिकवतं, आणि आपण आज त्याकडे लक्ष देऊया। जर का तुम्हाला मुद्दा लिहायचा आहे, टॉपिक थीम लिहायचं आहे, तर तो म्हणजे विश्वासणाऱ्याची विवाहासाठी तयारी, विश्वासणाऱ्याची विवाहासाठी तयारी। किती मॅरिड आहेत, किती अजून तयारीत आहेत, किंवा अति अतितीव्रतेने त्याची उत्कंठा धरत आहेत? ओके तर मला माझी इच्छा आहे, माझी म्हणजे मला दिसतंय की बरेचसे लोक जे आहेत ते तयारीमध्ये आहेत आणि काही काही लोक खूप अर्जन्सीमध्ये पण असतील. पण कदाचित देवाची योजना असेल आणि तुम्हाला थोडीशी त्याबद्दल देवाच्या वचनातून आज माहिती करून द्यावी. आपण शिकूया. जे वैवाहित आहेत त्यांनी पण ह्या गोष्टी शिकाव्या आणि मग आपल्या मंडळीमधल्या तरुण जे आहेत त्यांना तयार करावं आणि त्या संदर्भात आज आपण बघणार आहोत. काही प्रश्न मी तुम्हाला विचारल. विश्वासणाऱ्याची विवाह तयारी आणि आपल्या भारतामध्ये जे टायटल्स आहेत किंवा हे असं विश्वासणारा हा शब्द जेव्हा आपण वापरतो तो सगळीकडे आजकाल वापरत आहेत. पण थोडंसं आपण बिब्लिकली बायबलच्या दृष्टिकोनातून विश्वासणारा म्हणजे काय याची थोडीशी व्याख्या पाहूया. तुम्हाला काय वाटतं की विश्वासणारा म्हणजे काय असं? आज जे दिवसभरात तुम्ही शिकला आहात ते जर का तुम्ही चार्ट पाहिलंय आवेगचं, तुमच्या मनामध्ये आतापर्यंत काय विचार आलेत की विश्वासणारा, जर का त्याची व्याख्या तुम्हाला करायची असेल.
त्याच्या वधस्तंभावरती त्याला वधस्तंभावरती जे त्यांनी जे मरण सहन केलं त्याला समजून त्याच्या वचनाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे दररोज चालणारा त्याला आपण विश्वासणारा.
माझे नोट्स तिकडे होते तेव्हा तुम्ही पाहिले का? नाही ना, एकच बायबल आपण वापरतो. होय, भाव टाकणारा. मग ते हे करा तुम्ही, ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचा वैवाहिक तयारी. होय होय होय, बरोबर बरोबर. पण देवाची स्तुती असो की आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतोय ते ऐतिहासिक रीतीने खरं आहे आणि बायबलचे प्रत्येक शब्द जे आहेत ते खरे आहेत आणि बऱ्याचशा साक्षीदारांनी त्यांचा जीव जो आहे दिलेला आहे, जे त्यांनी पाहिलं येशू ख्रिस्तामध्ये त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि मरेपर्यंत ते विश्वासू राहिले, कारण ते चक्रम झालेले नव्हते. त्यांनी त्याचं जीवन पाहिलं, त्याचं शिक्षण पाहिलं, त्याचा मृत्यू पाहिला, त्याचं पुनरुत्थान पाहिलं आणि त्यांनी मग त्याच्याबद्दल साक्ष लिहिलेली आहे आपल्यासाठी की हाच पहा जगाचं पाप हरण करणारा कोकरा. तर आज सॅमी जे होते, पास्टर सॅमी, ते योहान 3 मधून सांगत होते की आत्म्याने व पाण्याने तुमचा नवा जन्म व्हायला पाहिजे. आणि मला माहीत नाही, जर का तुम्ही तो पूर्ण अध्याय वाचाल तर कदाचित तुम्हाला विचार पडला असेल की हे आत्मा आणि हे पाणी, हे वचनाचं शुद्धीकरण, हे मला पाहिजे आहे, पण ते कसं, ते ऍक्टिवेट कसं होतं किंवा त्याची इग्निशन कशी चालू होते जेणेकरून मला हा अनुभव यावा. तर पूर्ण अध्याय जर का तुम्ही वाचाल ते सांगितल्या बरोबर येशू काय म्हणतो की जसं मोशेने अरण्यात सर्प उंच केला तसं मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे. अगत्याचं आहे, ही देवाची योजना आहे. तर त्या अरण्यात काय झालं होतं बरं, ती घटना तुम्हाला माहित असते बरोबर. कशासाठी पाठवले ते सर्प त्यांच्यावर? दंश, क्रोधित केलं होतं, कुरकूर केली होती, देवाच्या हृदयाला दुखवलं होतं, देवाचा क्रोध त्यांच्यावर आला आणि हे अग्निसर्प जे आहेत त्यांना ते डसलेले होते. ते मृत्यूची प्रक्रिया त्यांच्या शरीरामध्ये आता चालू होती. मग त्यांनी मोशेला सांगितलं की आमच्यासाठी काहीतरी कर मध्यस्थी, आणि मग मोशे देवाकडे विनवणी करतो. देव काय म्हणतो की पितळेचा तो साप जो आहे त्याला तू उंच कर. आणि मग तुम्ही विचार करा, ते जवळजवळ 20 लाख लोक असतील, 20 लाख लोक आहेत. तर मुद्दा हा होता का की तो पितळेचा साप क्लिअरली ज्याला दिसला त्याचाच बचाव होईल? मुद्दा काय होता? बरोबर, तो उपाय देवाकडून आलेला आहे. तुम्ही जिथेही असाल, जर का तुम्हाला समजलं की मी डसलं गेलेलो आहे, माझी परिस्थिती बिकट आहे, माझ्या तंबूतून, माझ्या दुसऱ्या ह्याच्यातून ते सोल्युशन बाहेर निघणार नाही, मला देवाकडून जे आलेलं सोल्युशन आहे, जो उपाय आहे, त्याच्यावर भाव टाकायचा आहे. आणि मुद्दा तो होता की किती क्लिअरली तुम्हाला तो सर्प दिसला तो मुद्दा नव्हता, पण विश्वासाने तुम्ही त्याच्यावर दृष्टी टाकली का? आणि त्याला अनंतकालिक जीवन मिळेल असं येशू ख्रिस्त म्हणतो. तर आत्म्याने व पाण्याने धुवून स्वर्गाच्या राज्याचे वारीस म्हणजे एका दृष्टिकोनातून अनंतकालिक जीवन, आणि ते ऍक्टिवेट कसं होतं म्हणजे दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितलं तर जिथं जिथं ख्रिस्त उंचवला जाईल, जिथं जिथं ख्रिस्ताचं शिक्षण दिलं जाईल. म्हणून पाऊल म्हणतोय आम्ही स्वतःबद्दल नाही सांगत तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभू म्हणून गाजवतो. तर तिथं तिथं लोक काय करतील, त्याला पाहतील, त्याच्यावर भाव टाकतील आणि त्यांचा बचाव त्यांचं तारण होईल. तर मग जर का अशा प्रकारचा विश्वास आपण टाकलेला आहे, पण याकोब जरासा आपल्याला विचारात पाडतो की भूतेही विश्वास ठेवतात व थरथर कापतात, तर मग कसं आपण आजमावायचं किंवा परीक्षायचं की आपला हा विश्वास खरा आहे म्हणून. बरेचसे लोक 20 वर्षापूर्वीची घटना अशी झाली, 30 वर्षाच्या पूर्वीची घटना अशी झाली, पण तुम्ही जर का बायबलमध्ये बघाल कधी कधी त्यांनी विश्वास ठेवला ही मागची गोष्ट बायबल सांगते, पण कधी कधी बहुतांश करून माझ्या स्टडीनुसार मूळ भाषेमध्ये चालू स्थितीत ते विश्वास ठेवत आहेत ह्यावर भर दिलेला आहे. बिलिव्हिंग वन्स म्हणजे विश्वास ठेवत राहिलेले, म्हणजे हा ही कोणती तरी अशी मागची घटना नाहीये की आपण टाकला व्हावा, 20 वर्षापूर्वी मी टाकला होता एका मीटिंगमध्ये विश्वास आणि मग त्याच्यानंतर येशूचा मग असं काय, फक्त आता डायरेक्ट मी पुन्हा येण्याबद्दलची वाट पाहत आहे, नाही का, गॅप फेजमध्ये मी, असं असतं का? प्रत्येक ठिकाणी जिथं विश्वास, खरा विश्वास उत्पन्न झालेला आहे तिथं काय उत्पन्न होतं, मग काय उत्पन्न होतं? मार्टिन लुथरनी सांगितलंय जिथं जिथं तुम्हाला वीज दिसते काही सेकंडानंतर तुम्ही कशाची अपेक्षा धरता, काय ऐकू येईल, पावसाची पण ती कडकडाट ऐकू येईल, बरोबर. तर जिथं जिथं देवाने हे कार्य केलेलं आहे, हा वधस्तंभावरचा ख्रिस्त तुम्हाला दिसलेला आहे, तुमची गरज कळलेली आहे, माझी धार्मिकता ही घाणेरड्या चिमण्यांसारखी, आणि येशूवर देवा हा तुझा उपाय आहे, त्याचं पूर्ण प्रायश्चित्त माझ्या बदली, त्याचं पूर्ण आज्ञापालन माझ्या बदली, त्याचं पूर्ण पुनरुत्थान माझ्या बदली, मी त्याच्यावर भाव ठेवतो. जिथं जिथं खरा विश्वास तिथं मग पाऊल म्हणतो विश्वासाचे आज्ञापालन, पाऊल म्हणतो रोमे 1 मध्ये सगळीकडे मी का चाललेलो आहे, सगळीकडे का सुवार्ता प्रसार करत आहे, की ह्या लोकांना विश्वासाच्या आज्ञापालनाखाली आणायचं. काही लोक असे म्हणतात, बरेचसे डिनॉमिनेशन, मोठं एक डिनॉमिनेशन आहे, सॅमी विलियम्स आहेत, त्याच्या वडिलांना एक दिवस मिटिंगमधून हुसकवून देऊन त्यांच्या मागं ते गेलेले आहेत. का? कारण त्यांनी असं शिकवलं की येशूला आपण तारणारा आणि प्रभू त्याच दिवशी स्वीकारतो. का येशू काय वेगळा आहे का? पहिलं तारणारा आणि मग काहीच जीवनात बदल नाही, मग काही काळावधीनंतर मग तो प्रभू आहे आपल्याला समजतं आणि मग बदल. बायबलचं चित्र काय आहे? बदल होणं गरजेचं आहे, खरा विश्वास जिथं आहे होय. मग याकोब म्हणतोय की विश्वास आणि सत्कृत्य बाहेर पडतात. पाऊल म्हणतोय विश्वासाचे आज्ञापालन. पाऊल म्हणतो की आपण मृत झालो त्या दिवशी येशू ख्रिस्तामध्ये, मृत व्यक्ती, आणि तिथं पापाची जी गुलामी आहे ती संपते आणि मग आता तुम्ही मोकळे झालेला आहात. असं म्हणत नाहीये की मी एकदम आपण परफेक्ट होतो एका रात्रीतून, पण डेफिनेटली आपले जे रुळ, जे लाईफचे जे रुळ आहेत ह्या ट्रॅकने चाललेले होते, तो ट्रॅक बदलतो, इच्छा आकांक्षा बदलतात. वचन जरी पूर्णपणे समजलं नाही मला, सगळे प्रॉफिसीज वगैरे वगैरे, पण वचनाची ओढ लागते तहान्या दुधाची, आणि मग इच्छा आकांक्षा बदलतात, सहभागितेची ओढ लागते देवाच्या लोकांच्या, आणि मग येशूच्या आज्ञांकित मी व्हायला पाहिजे, त्याच्या शिष्यत्वाखाली आपण येतो, त्याचं जू आपण घेतो. ते आपल्याला असं कठोर जू वाटत नाही, कारण आता आपल्याला ख्रिस्त जो खजिना आहे तो समजलेला आहे. तर विश्वासणाऱ्याची तशी वाक्य आहे की ज्याने येशूवर आपला भाव टाकलेला आहे व येशूचं जू घेऊन त्याचं शिक्षण त्याने अंगीकारलेलं आहे, शिष्यत्व अंगीकारलेलं आहे, आणि येशूच्या मागं तो आता चालत राहिलेला आहे. म्हणजे मी म्हणत नाही की कंडिशन आहे, पण ते एक मोकळीक आणि एक मधुरपणा आहे त्याच्यामध्ये, की मी त्याला स्वीकारले आणि आता मी त्याचं प्रभुत्व स्वीकारतो. आता कोणत्या कोणत्या एरियामध्ये मग हा बदल किंवा हे प्रभुत्व आपण स्वीकारतो? फक्त मोठ्या एरियामध्ये किंवा छोट्या एरियामध्ये? पण सगळ्या एरियामध्ये. पहिले करिंथ कोण वाचल का? पहिले करिंथ 10:31 31 तुम्ही खाता पिता जे काय करता आता कुणाच्या गौरवासाठी देवाच्या गौरवासाठी. मला माहित नाही जेव्हा पास्टर कौशलने ते यशया 43 मधले वचन वाचून दाखवले विश्वासणाऱ्यांना खात्री पडते की हे योग्य आहे, हाच जीवनाचा मकसद आहे, हे खरं आहे. कारण दुसरा काही पर्याय, दुसरी काही उद्देश आपल्या जीवनाचा राहिलेला नाहीये. देवाचं गौरव हे फार मधुर असा उद्देश आपल्याला बनतो, बरोबर. आणि पाऊल म्हणतोय खाता किंवा पिता जे काही करता ते कुणाच्या गौरवासाठी, देवाच्या गौरव. आता खाणं पिणं कसं करू शकतो आपण देवाच्या गौरवासाठी? आता ते संदर्भ असा आहे की एखाद्याला अडखळवायचं नाही. जर का आपल्यामध्ये इतर बॅकग्राऊंडमध्ये कोणतरी विश्वासात आलेला आहे, मुद्दाम त्याच्या शेजारी बसून नाही का बीफ बीफ सगळं मस्त फ्राय केलेलं किमा लिव्हर त्याच्यासमोर उघडायचं आणि मुद्दाम म्हणजे असं काही बाळगायचं नाही, मी मोकळा आहे ख्रिस्तामध्ये, आणि तो जरा त्याला धक्का बसेल ना. तर पाऊल म्हणतोय प्रेमापोटी आपल्याला त्याला पण वाढवायचंय की आपण मोकळे आहोत, ह्या गोष्टी आता आपली धार्मिकता नव्हे. पण सुरुवातीला आपण पण प्रेमापोटी काय करतो, स्वतःला वंचित. तर त्या सिच्युएशन मध्ये कुणाचं गौरव होतं की सगळे शांततेने बीफच्या ऐवजी आपण त्या दिवशी वेज आणलेला आहे, तर आपण पण काही गोष्टीपासून वंचित राहतोय. कुणासाठी? मी प्रेम करतो त्या विश्वासणाऱ्यावर आणि देवाच्या गौरवासाठी. एक छोटस उदाहरण आहे की ही छोटी छोटी गोष्ट पण आपण देवाच्या गौरवासाठी करू शकतो. पण तिथं लिहिलंय की जे काय कराल तुम्ही देवाच्या गौरवासाठी. तर मग विवाह कसा करायला पाहिजे? मग देवाच्या गौरवासाठी की नाही? होय, कारण आपण पाहिलंय की बहुतांश वेळ आपण कशामध्ये घालवणार आहोत? मॅरिड लाईफमध्ये, फॅमिली लाईफमध्ये. तिथं एकदा लॉक किया जाय, पास्टरांनी असं लॉक किया जाय की संपलं, नो रिटर्न. पण मग किती आपण तयारी केली पाहिजे, किती आपण देवाकडे जायला पाहिजे, की त्याचं वचन त्याबद्दल काय. तर विश्वासणाऱ्याची व्याख्या आपण पाहिलेली व्याख्या, आता विवाहाची व्याख्या थोडीशी पाहू की विवाह म्हणजे काय बिब्लिकली. तुमच्या फ्रेंड्सचं डेफिनेशन काय असेल, जगाचा दृष्टिकोन काय असेल विवाहाबद्दल? संपलं, तुझं एंड, लाईफचं एंड झालेलं आहे, है ना, तुझा बँड वाजला, सगळी एन्जॉयमेंट गेलेली आहे. नुकतंच मी एका लिडरशिपच्या कॉन्फरन्समध्ये होतो, सेमिनारमध्ये. तिथं फार सुंदर रीतीने इफिस 5 तुम्ही नंतर वाचू शकता घरी गेल्यावर, त्यांनी वचनातून स्पष्ट करून दाखवलं. अगोदर आपल्याला वाटायचं की आपला विवाह जे आहे ते देवाने पाहिलं नाही का, मी विवाह निर्माण केलेला आहे. आता ह्या विवाहाद्वारे मी काय शिकू, ख्रिस्त आणि मंडळीबद्दलचा सिद्धांत चला आता या विवाहाबद्दल मी द्वारे मी शिकवतो असं कधी कधी आपल्याला वाटतं. पण त्या टीचिंगमधून, एफिसमधून जर का तुम्ही केअरफुली मनन केलं, तर देवाने युगापूर्वीच ख्रिस्त देव केला त्याची मंडळी जिंकण्यासाठी. आणि हे मोठं चित्र आहे, ही प्रेमकथा आहे, आणि त्याचं आपल्याला इलस्ट्रेशन म्हणजे उदाहरण दाखवण्यासाठी देवाने विवाह निर्माण केलेला. एक पुरुष एक स्त्री जीवनभर एका कमिटेड विश्वासबंध करारबद्ध नातेसंबंधामध्ये एक संगती राहतात देवाच्या गौरवासाठी. तर ख्रिस्ती विवाह फक्त एक नाही का काय म्हणतो आपलं, सोयीची बाब नाही. ते विवाह जे आहे त्याच्यातून लोक त्या लेन्समधून त्यांना काय दिसल, ख्रिस्त आणि मंडळीचं चित्र दिसत. ख्रिस्त कसा मंडळीवर प्रेम करतो, मंडळी कशी साऱ्या गोष्टींमध्ये त्याच्या अधीन राहते. तर हे जगाला चित्र आहे. तर मी एक डेफिनेशन काढले, बरेचसे वचन आहेत घरी तुम्ही जाऊन वाचू शकता. उत्पत्ती 2 ते एक देह होतील असं लिहिलेलं आहे, एक देह. तर विवाह एक देह होतील म्हणजे शारीरिक ऐकी तर आलीच तिकडं, पण भावनिक मानसिक प्लॅनिंग दोघं एकत्र करतात, आध्यात्मिक ऐकी दोघं देवाला शोधतात, दोघं त्यांचं कुटुंब कसं जाईल, त्यांचे मुलं कसे वाढवतील, हे देवाचा दृष्टिकोन काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीत ते एक देह होतात आणि हे कराराचं नातेसंबंध आहे. मलाकी 2:14-15 देव इस्रायलशी नाखुश आहे, तो म्हणतो की तुझ्या तरुणपणातल्या स्त्रीला तू योग्यतेने वागवलेलं नाहीस. आणि ती तुझी कराराची पत्नी आहे असं लिहिलेलं आहे तिकडे. तर देव हा करार मान्य करतो. येशू खुद एका लग्नाला जाऊन हजर राहिला आणि मग असंच एक स्त्री व पुरुष एकत्र राहत आहेत हे येशूला मान्य नव्हतं, कारण समारियाची जी स्त्री होती ती पाच नवरे होते आणि ज्याच्या संगती तू राहत आहे तो तुझा नवरा नाही. म्हणजे येशू तिकडं एक मॅरिटल स्टॅटस तिला देत नव्हता, कारण तिकडं कमिटमेंट, तिकडं करार झालेला नव्हता. तिकडं करार विश्वासूपणाचा देवासमोर, त्याच्या लोकांसमोर. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्या लक्षात घेऊन तुम्ही कसं व्याख्या काढू शकता लग्नाची, ख्रिस्ती विवाहाची व्याख्या कशी काढू शकतो आपण? कोण ट्राय कर? पहिली गोष्ट ते कुणाकुणामध्ये होतं ते पण आजकाल क्लॅरिफाय करायला लागतं. कुणाकुणामध्ये होतं विवाह? एक पुरुष एक स्त्री. ख्रिस्ती विवाहामध्ये दोघं विश्वासणारे, आता आपण त्या मुद्द्याला येत आहोत, जीवनभरासाठी काय करतात? एकमेकांसंगती करार करतात की ते एक देह होतील आणि त्यांच्या जीवनाद्वारे ख्रिस्त आणि मंडळी जगाला दिसल, ख्रिस्ताचा आणि मंडळीचा नातेसंबंध जगाला दिसल. आता हे सगळं तुम्ही लक्षात घेऊन मग तुम्ही मला हा प्रश्नाचं उत्तर द्या की मग एका विश्वासणारा जो आहे तो अविश्वासणाऱ्यासाठी हा विधी करू शकतो का, किंवा असल्या प्रकारचं जीवन तो सक्सेसफुली जगून दाखवू शकतो का? एक विश्वासणारा नाही. जर का मी तुम्हाला विचारलं की नाही नाही देवाने मला दृष्टांत दिलाय की ती बदलेल, देव आपण मला सांगितलेलं आहे 5 वर्षामध्ये ती बदलेल ब्रदर, मी करतो तिच्या संगतीच लग्न करतो, त्याला तुम्ही काय उत्तर द्या? भरपूर एक्सपिरियन्स सांगते ते बोलताय. बरोबर बरोबर आहे. आपण जाऊ बरोबर
असं काही ठराविक वचन विश्वासणाऱ्या.
आपण जुन्या करारातून स्टार्टिंग झाली म्हणून तिकडचे काही उदाहरणं घेऊ. देव फार पर्टिक्युलर होता की तुम्ही आजूबाजूच्या राष्ट्रातून करू नका, कारण त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडेल. तिथं आपण जुन्या करारातून एक प्रकारचं प्रिन्सिपल तत्व घेऊ शकतो. एक मला माहित नाही सगळ्याच गोष्टी आपण पाळायच्या किंवा कॉपी करायच्या असं मी म्हणत नाही, विशेष करून पास्टरांनी, कारण एझ्राच्या पुस्तकात शेवटी असं आहे की नेहमिया इतका काय चिडतो की बऱ्याचशा इस्रायली लोकांनी एवढं त्यांच्यावर ताडण झालं 70 वर्षाचं, तरी त्यांनी काय केलेलं आहे ते बंदिवासात त्यांनी परराष्ट्रीय स्त्रिया केल्या आहेत. तर नेहमिया म्हणतो मी काहींचे केस ओढले, काहींच्या डोक्यावर मी तमाशा किंवा मार दिलेला आहे असं नेहमिया म्हणतो. आपण डायरेक्ट त्याचं लागू करता काम नाही, पण कितीतरी त्याचं फ्रस्ट्रेशन झालं असं नेहमियाचं की आपल्यावर 70 वर्ष अशाच आवाज्ञेमुळे आपल्यावर देवाने अशी शिक्षा पाठवली आणि तरी अशी परिस्थिती आहे. तिथून आपण ख्रिस्ताची अपेक्षा धरू शकतो की मनुष्य नेहमी आपल्या इतिहासामध्ये पतन आहे, इनकम्प्लीट फेलियर आहे, आणि परिपूर्ण ख्रिस्त येणार होता, पण ती वेगळी बाब आहे. तर जुन्या करारातले बरेचसे उदाहरणं आहेत, पण जर का आपला वेळ छोटा आहे म्हणून आपण सरळ जे नव्या करारातलं टीचिंग आहे ह्या गोष्टीबाबत ते बघूया. पहिले करिंथ
कबूल करणं महत्वाचं नाही, कारण बऱ्याच वेळेला तरुण पिढी काय करते, चर्च यायला लागले, बायबल उचले, 4 दिवस नाटक केल्यासारखे करतील, परंतु ते आपल्या अंगामध्ये
जीवनशैली बदललेली.
तर पूर्णपणे, कारण बायबल समजून असं सांगतं की तिने आपला देश सोडला, ती म्हणाली तो माझा देश, म्हणजे त्यांनी ऍक्शन केलं. इथपर्यंत ऍक्शन आम्हाला परिपूर्णरित्या कळत नाही की हा माणूस, हा मनुष्य पूर्ण प्रभूकडे पळायला पाहिजे. इथपर्यंत आम्ही
बरोबर
चुकून आम्ही पाहू नये,
बरोबर फळ पाहायला पाहिजे. येशू म्हटलंय त्यांच्या फळांद्वारे तुम्ही होता. तर आता जुन्या करारामध्ये परराष्ट्रीय म्हणजे नॅशनॅलिटी, म्हणजे त्यांची जे काय म्हणतो पॉलिटिकल राष्ट्रीयता, त्याच्याबद्दल देवाची चिंता होती. आणि रूथ जी आहे तिने मनापासून विश्वास ठेवलेला आहे, त्याचं तिचं जीवन आपण पाहतो किती सात्विक तिचं जीवन होतं. पण आता नव्या करारामध्ये ख्रिस्तामध्ये आता देशाची जी आहे ती सेपरेशन राहिलेली नाही. म्हणून पास्टर सॅमी आहे, त्यांची मिसेस जी आहे ती US ची आहे, माझी मिसेस इंडियन मध्ये मोडत नाही कदाचित, कारण नॉर्थ ईस्टची ती आहे. ते लोक म्हणतात की आम्ही आमचे पूर्वज तिबेट वरून वगैरे आलेले आहेत. तर असे अशी बॉर्डर समाप्त झाली नव्या करारामध्ये. जे प्रभूमध्ये आहेत, ख्रिस्तामध्ये आहेत, त्यांच्यासंग ते आपण करू शकतो. त्यांची नॅशनॅलिटी काही असो, रेड येलो ब्राऊन ब्लॅक काही कलर त्यांचा असो, पण ते ख्रिस्तामध्ये असतील आणि तसं होत असेल तर. पण फार महत्वाची गोष्ट आहे की फळ पाहणं, कारण ते फार इमोशनल स्थिती असती. त्या इमोशनल स्थितीमध्ये मी बॅप्टिझम पण घ्यायला तयार आहे, मी सगळेच घ्यायला तयार आहे, पण खरा बदल झालेला आहे का? थोडं मी वाट पाहून ती व्यक्ती खरीच ख्रिस्तामध्ये आलेली आहे का, वाट पाहण्यासाठी मी तयार आहे का? कारण आपण पाहिलंय की व्याख्या किती महत्वाची आहे, हे होणं गरजेचं आहे का ख्रिस्ती विवाहामध्ये. आणि त्याच्यासाठी जर का आपण एक वर्ष थांबलं फळं पाहण्यासाठी, तर काय वाईट होणार आहे का? कुणाचं भलं होणार आहे सत्य शेवटी? आपलंच. पण आपण पाहू एक नव्या करारातलं स्पष्ट स्पष्ट वचन काहू पाहू. फर्स्ट करिंथियन्स, पहिले करिंथ याचा 7वा अध्याय आणि 39वं वचन बघा. पती जिवंत आहे तोपर्यंत पत्नी बांधलेली आहे, पती मेल्यावर तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्ये लग्न करावाला ती मोकळी आहे. तर इथं सिच्युएशन काय आहे की जो पती आहे तो मेलेला आहे, आणि आता पत्नी जी आहे बायबलच्या दृष्टिकोनातून ती मोकळी झाली आहे जर का तिला पुन्हा लग्न करायचं. कारण तो करार कधीपर्यंत जारी असतो? जेव्हा ते दोघं जिवंत असतात, दोघांपैकी एक मेला की तो करार जो आहे तो संपुष्टात येतो, ती मोकळी आहे. पण बाऊल बघा कसं म्हणतंय की ती आता जेव्हा पुन्हा एकदा लग्न करणार, आता नवीन लग्न होतंय इकडं, नवा करार होतोय एका पती आणि पत्नीमध्ये, तिथं बाऊल विशेष करून ते शब्द घालतो, पण केवळ प्रभूमध्ये लग्न करावा ती मोकळी आहे. तर इथं स्पष्ट बायबलचं टीचिंग आहे. मग दुसरे करिंत याचा 6वा अध्याय आणि 14वं वचन बघा. आता संदर्भ असा आहे की पाऊल त्यांच्या काळजीत पडलेला आहे, कारण हे लोक जास्त जवळचे संबंध ठेवत आहेत परराष्ट्रीयांसंगती, हेलेनी पापी लोकांसंगती, अपवित्र आणि न तारलेले एकदम जवळचे नातेसंबंध, ज्याच्याद्वारे त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडल, अशा प्रकारची सिच्युएशन होती. काही लोक म्हणतात की खोटे संदेश, खोटे प्रेषित पण जे आहेत त्यांच्याबद्दल इथं पाऊल म्हणत असेल. पण ह्याच्यातून एक तत्व बाहेर निघतं, 14वं वचन, तुम्ही विश्वास न ठेवल्याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधकार यांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची बेलियालाशी ऐक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? इथं जर का तुम्ही स्टडी कराल तर हे जे शब्द आहेत ते थोडे विरोधाभासाचे आहेत का एकदम असे स्पष्ट विरोधाभासाचे? विश्वास आणि विश्वास न ठेवणारा, अंधकार प्रकाश. प्रभूमध्ये आपण एका काळी अविश्वासणारा जो आहे तो अंधारात असतो, म्हणजे त्याचे आत्मिक डोळे बंद असतात. देवाचं गौरव, ख्रिस्ताचं गौरव, आत्मिक ज्ञान त्याला ख्रिस्तामध्ये मिळालेलं नसतं, म्हणून त्याची आत्मिक चाल किंवा त्याची जी नैतिक चाल जी आहे ती बिघडलेली असते. जोपर्यंत जगाचा प्रकाश हृदयात येत नाही तोपर्यंत आपली चाल जी आहे ती अंधारात असणार, छुप आणि अनैतिक आणि बऱ्याचशा पापाने आपण बांधील असणार. पण इथं आपण पाहतो की प्रकाश जेव्हा येतो, प्रभूला आपण स्वीकारतो, प्रभू आपल्या जीवनाचा प्रकाश बनतो, तेव्हा आपलं जीवनशैली पण बदलायला लागते. तर पाऊल म्हणतोय प्रकाश आणि अंधकार आणि ख्रिस्त बलियाल, आणि मग तो म्हणतोय की हे आराधनेचं ठिकाण पण वेगळं आहे. तर कदाचित इकडं हे करंथ जी आहे ती मंडळी फार प्रॉब्लेमॅटिक मंडळी होती, आणि त्यांनी असा काही भेदच राखला नव्हता. त्यांच्या मंदिरांमध्ये ते फ्रीली फिरत होते, काय कारण असतो माहीत नाही. त्यांचं जे तिकडचं जेवण अर्पिलेलं होतं, या सगळ्या गोष्टींमध्ये ते एकदम फ्रीली वगैरे, काही भेदच त्यांनी राखलेला नव्हता. त्यांचे जे बिझनेस रिलेशन, आणि मग इथून आपण जे आहे विवाहासाठी पण लागूकरण काढू शकतो की असं होऊ शकणार नाही, पूर्ण दिशाच वेगळी असणार. विश्वासणारा जो आहे त्याच्या मुलांना संडे स्कूलला जाऊ इच्छिणार आणि प्रभूच्या ज्ञानामध्ये त्यांना वाढवू इच्छिणार, पण तिकडं त्याला फुल सपोर्ट मिळणार नाही. विश्वासणारा आपलं उत्पन्न जे आहे कोणचं
इतरांना प्रभू नव्हे, तर मी म्हणतो की जर कोणा एका बंधूची पत्नी ख्रिस्ती तर असली आणि ती त्याच्याजवळ नांदावयास राजी असेल, म्हणजे माझा प्रश्न की कदाचित विवाह झालेला नाही तरी देखील ती राहण्यासाठी उत्सुक आहे. एखादी अविवाहित स्त्री विश्वासणाऱ्या ती राहायला तयार आहे.
पण इथं पत्नी लिहिलंय,
हा पत्नी लिहिलेलं आहे बरोबर आहे, परंतु आपण म्हणजे माझाच प्रश्न
संपूया. कारण माझं सगळं बोलण्याचा उद्देश हा आहे की तसं करणं फार धोकादायक आहे, आणि तू तसलं कुठंच आपल्याला कारण
लग्न झालेलं आहे त्याचं ऑलरेडी, आणि तुझं लग्न झालं त्यावेळेस तो अविश्वास नावाला तुझी पत्नी सुद्धा अविश्वास आणि त्या ठिकाणी तो लग्न झाल्यानंतर विश्वासामध्ये आला.
दोघे लग्न झालेत त्यांचे, त्यांच्यापैकी एक विश्वासात आलेला आहे, आणि मग त्याचं जीवन त्याची ओढ प्रभूसाठी बघून तो दुसरा पार्टनर किंवा ती म्हणते की तुझ्यासाठी काही लेणं देणं नाही, तू सगळं ऑफरिंग मधलं तिकडं देतोयस, मिळकत सारखं बुधवारच्या स्टडीला जायचंय, संडेला जायचंय, हे करत. ती म्हणते की नाही मला नाही नांदायचं, मला जायचंय. त्या परिस्थितीमध्ये पाऊल म्हणतोय की तिला जाऊ द्या किंवा व्यभिचार, ह्या दोन गोष्टीमध्ये तो जे मॅरेज आहे ते मृत्यूने ब्रेक होतं, व्यविचार अपश्चातापी व्यविचार चालूच राहिला तर मग त्या कराराला त्यांची काही व्हॅल्यू नाही. तो करार त्यांनी मोडलेला आहे, आणि ही एक गोष्ट आहे की अविश्वासणारी एक राहिली, एकाने विश्वास ठेवला लग्न झाल्यानंतर, अंडरलाईन डबल अंडरलाईन. तर तिथं मग एकाची जायची तयारी असेल नाही, हे ख्रिस्तीपणा मला काही नको, तर मग पाऊल म्हणतोय की जाऊ द्या आणि तुम्ही मोकळ्यात, म्हणजे दबावाखाली राहू नका की नाही मला त्यांना राखूनच ठेवायचंय स्वतःकडे. अजून एक मोठा प्रश्न पुढे निघतो, जॉन पायपर एका ठिकाणी, जॉन मकार्थर एका ठिकाणी येत की ते तुम्ही मोकळा आहात, ते गेल्यानंतर मोकळा आहात, तर कशासाठी मोकळा आहात? पुन्हा विवाह करण्यासाठी किंवा त्यांना दाबून न ठेवून जाऊ देण्यासाठी मोकळा? तर ते खूप मोठा इंटरप्रिटिव्ह इश्यू आहे. मॅकार्थर जे म्हणतात की पुन्हा लग्न करण्यासाठी मग मोकळीकता कसली मिळालेली आहे? पायपर म्हणतात की नाही. आता ते फर्दर इन्फॉर्मेशन साठी पास्टर कौशलला धरा तुम्ही, आम्हाला धरू नका. पण आपला मुद्दा असा आहे की इथं आपल्याला पाहायला मिळतं की बायबलचं नव्या करारातलं शिक्षण आहे. पेत्र अजून एक उदाहरण देतो, त्याच्याकडून आपण एक प्रेषित 9:5 मध्ये पहिले करीन 9:5 असावं, कारण पाऊल म्हणतो की पेत्र आणि हे जशा त्यांच्या पत्न्या प्रभूमधल्या बहिणी घेऊन ते सुवार्तेला जातात. बहिणी म्हटलेले आहेत त्यांच्या पत्न्यांना. मला वाटतं पहिले करीन 9:5 असेल ते. इतर प्रेषित प्रभूचे भाऊ व केफा ह्यांच्याप्रमाणे आम्हालाही एखाद्या ख्रिस्ती बहिणीला लग्नाची पत्नी करून घेऊन तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय? तर इथं नव्या कराराची पॅटर्न आपल्याला दिसते की पावलाचं लग्न झालं नसतं, नव्हतं, आणि तो म्हणतोय की आम्हाला पण लग्नाचा हक्क आहे, आणि कुणा सांगती लग्न? ख्रिस्ती बहिणी सांगते. तर इथं आपण पाहतो की पहिल्या मंडळीमध्ये पण जेव्हा पाऊल पत्र लिहायचा तेव्हा तो असं म्हटला का जे जे ख्रिस्ती भाऊ आहेत त्यांच्या पत्न्या जर का विश्वासात असतील तसे तुम्ही निवड केली असेल तर मग तुम्ही त्यांच्यावर ख्रिस्तासारखं, किंवा जर का बहिणी असतील ज्यांनी निवड केलेली आहे प्रभूमधले नवरे निवडलेले आहेत मग तुम्ही त्यांच्या त्यांच्या आधीन राहा, मंडळी जशी राहती तशी. नाही, त्यांनी गृहितच धरलं की ही पॅटर्न असणार आहे, प्रभूमध्ये ते लग्न होणार आहे. आणि हे काही एवढं सोपं नाही आहे, बरेचसे संघर्ष आहेत. जर का आपण हे धरलं की नाही मला प्रभूला आज्ञा आपल्या विश्वासाचं आज्ञापालन दाखवायचं आहे, मला थांबायचं आहे, जोपर्यंत विश्वासातला पार्टनर मिळत नाही तोपर्यंत थांबायचं, कसले प्रॉब्लेम मग निर्माण होतात व्यावहारिक दृष्टिकोनातून. बरोबर. आणि परत मुद्दा मग इकडे येतो की आपलं हेतू वैयक्तिक हेतू देवाच्या गौरवासाठी आणि कुटुंब स्थापण्याचा पण हेतू आणि कुटुंब कोणत्या दिशेने जाईल हे सर्व गोष्टींमध्ये देवाचं गौरव व्हायला पाहिजे. आणि खरंच आत्मिक पातळी आपली फार कमी कमी होत चाललेली, बरेचसे मुलं जे आहेत नीतीसूत्रे 31-30 फक्त बाहेरचं जे देखणापणा किंवा सुंदरता आहे ती पाहतात, पण जी स्त्री प्रभूचं भय धरेल तिचं मौल्य खूप महान आहे असं नीतीसूत्रामध्ये लिहिलेलं आहे. बाहेरच्या गोष्टीमध्ये त्याची आई त्याला आठवण करून देते की तू फसू नकोस बाहेरच्या गोष्टीमध्ये, जी स्त्री प्रभूचं भय धरल. तर बरेचसे धोके आहेत बाहेरील दृष्टीने फक्त पाहून निर्णय घ्यायचा, आपल्या म्हणजे एवढं सोपं नाही आहे. आपल्या ह्याच्यामध्ये अरेंज मॅरेज पण असतंय, पण अरेंज मॅरेजचं म्हणणं नाही असं नसतं की पास्टर जे सांगतात. काही लोक म्हणतात पास्टर म्हटले की हा बोर्ड काळ आहे तर काळच आहे, अशा असे काही चर्चेस आहेत. इतकं काही त्यांच्या आध्यात्मिक नेत्यांच्या त्या ह्याच्याखाली असतात, प्रभाव नाही दबावाखाली असतात की अशी प्रकारची स्थिती बनते. तर अरेंज मॅरेजचं हे नाही म्हणजे त्याचा अर्थ नाही आहे की आपण विचारपूस करावं आत्मिकतेमध्ये आहेत का, किंवा ऍक्च्युली पास्टर्सनी एनकरेज करावं दोघा फॅमिलीला एकत्र येऊन एकमेकांचा विश्वास म्हणजे सामूहिक रीतीने जाणून घ्यायला पाहिजे, एकमेकांना विचारायला पाहिजे, एकमेकांची खात्री पटली पाहिजे, थोडासा कालावधी द्यायला पाहिजे फोनवर तरी एकमेकांचं फ्युचर डिसिजन काय आहेत, ख्रिस्ताला किती पद त्यांनी स्वीकारलेलं आहे, कशा प्रकारचं डायरेक्शन ते निवडणार आहेत. तर जर का तुम्ही पास्टरांना एकदम नम्रपणे सांगितलं की मला जरी अरेंज मॅरेज किंवा तुम्ही पाहताय आमचं कुटुंब पाहताय तरी मला राहायचंय आयुष्यभर त्या व्यक्ती सांगती, तर एक ख्रिस्तीपणाने आपण हे देखील केलं तर बरं होईल का पास्टर, की आपण अजून माहिती मिळवावी त्यांच्या फॅमिलीचा विश्वास, तिचा विश्वास, त्याचा विश्वास, कधी बोलण्याची संधी मिळेल का. तर ह्या गोष्टी मला वाटत नाही की आजकालच्या ह्याच्यामध्ये आपलं इंडिया जे बदलत आहे की पास्टर म्हणतील नाही म्हणून माझ्यावर विश्वास नाही का, पण तुमच्या संगती नाही राहायचंय पास्टर, त्या मुला संगती राहायचंय. तर बरेचसे गोष्टी अजून प्रॅक्टिकल आहेत, आपला वेळ कमी आहे, पण आपण कदाचित उद्याच्या सेशनमध्ये पण थोडंसं अजून ह्याच्यावर थोडंसं 5-10 मिनिट विचार विनिमय करू. काय प्रॅक्टिकल गोष्टी आहेत माझ्याकडं, बायबल सांगतं कसं ह्या मुद्द्याकडं आपण जायला पाहिजे, पण इथं आपण थांबूया आणि आपलं पुढचं सेशन चालू होते. तर आपण प्रार्थना करूया, पास्टर तुम्ही प्रार्थना.